आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधान परिषदेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी यांची नियुक्ती. भारताची खनिज संपदा अधिक समृद्ध करण्यात भारतीय खाण विभाग आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची महत्वाची भूमिका. जीएसआयचे अतिरिक्त महासंचालक डी व्ही गणवीर यांचं प्रतिपादन. आणि नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिवस उद्या. अमृत महोत्सवी वर्षात होणार मनपाचे पदार्पण. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं एनएक्सटी परिषदेत बोलत होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारत समजून घेण्यासाठी इथं येत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. साऱ्या जगाला याबद्दल भारताचं कौतुक वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. योग आणि आयुष उत्पादनं जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून निर्यात वाढल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. भारतातल्या अनेक सेवा आणि वस्तू जगभरात जात आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.
आज भारत के मोबाईल इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स भारत में बनी दवाइयां अपनी ग्लोबल पहचान बना रही है. और इन सबके साथ ही एक और बात हुई है, भारत कई सारे ग्लोबल इनिशिएटिव्स को लीड कर रहा है.
देशभरात आजपासून जनऔषधी जनचेतना सप्ताहाला सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या रथाला आणि इतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या 7 मार्च रोजी जनऔषधी दिवस साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या आठवड्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देशात जनऔषधी केंद्र झपाट्यानं वाढविण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री जे पी नड्डा म्हणाले.
जन चेतना के माध्यम से जो 7 मार्च हम जन औषधि दिवस मना रहे हैं और महत्वाकांक्षी लक्ष्य लेकर के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हम सब लोगों ने तय किया है कि 2027 तक हम 25,000 केंद्र तक पहुंच जाएंगे. तो एक लंबी यात्रा हम कर पा रहे हैं. जहां हमने 80 केंद्रों से शुरू किया था आज हम 15,000 केंद्रों पर खड़े हैं. हम 20,000 इस साल के अंत तक कर लेंगे और 25,000 हम अगले साल तक कर लेंगे.
नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. तसंच सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी नागरिकांनीही त्याबद्दल जागृती करावी असं नड्डा यावेळी म्हणाले. काँग्रेसचे विधानसभेतले मुख्य प्रतोद म्हणून आमदार अमित देशमुख यांची तर प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते म्हणून अमीन पटेल तर सचिव म्हणून विश्वजीत कदम यांची नियुक्ती झाली आहे. विधान परिषदेचे गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर मुख्य प्रतोदपदी नागपूरचे अभिजित वंजारी प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानं ही नियुक्ती झाल्याचं काँग्रेसनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पुण्यात या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. या अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातल्या मुलांची सर्वांगीण शारीरिक आरोग्य तपासणी विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अॅनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत भित्तीपत्रक आणि चित्रकथा पुस्तिकांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.india.org.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारताची खनिज संपदा अधिक समृद्ध आणि तिला वाढविण्यात भारतीय खाण विभाग आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची महत्वाची भूमिका असून भारताची खनिज ऊर्जेची गरज ही इतर देशांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होईल असं प्रतिपादन जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्य विभाग नागपूरचे अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख डी व्ही गणवीर यांनी केले. भारतीय खाण मंत्रालयाअंतर्गत भारतीय खाण विभागातर्फे 1 मार्च 2025 रोजी आपल्या स्थापना दिनानिमित्त 78वा खनिज दिन इंडियन ब्युरो ऑफ माइन्स सिव्हिल लाईन्स नागपूर येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भारतीय खाण विभागामार्फत मायनिंग टेनेमेंट सिस्टम मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टम सारखी डिजिटल सुधारणा राबविणारी प्रणाली भारतीय खाण विभागामार्फत विकसित केल्या गेली आहे. नागपूरात मॉईल इंडियन ब्युरो ऑफ माइन्स आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सारखी संस्था असून यांचा त्रिवेणी संगम तयार झाला असल्याची माहिती मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेड एमईसीएल नागपूरचे संचालक डॉ इंद्रदेव नारायण यांनी दिली. राष्ट्रीय खनिज धोरण परिषदेच्या शिफारशीनुसार भारतीय खाण विभागाची स्थापना 1 मार्च 1948 रोजी करण्यात आली. सुरुवातीला पूर्णपणे सल्लागार संस्था म्हणून लहान प्रमाणात कार्यरत असलेला हा विभाग गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या खाण आणि खनिज उद्योगाच्या विविध पैलू वर काम करणारी एक प्रमुख राष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आली आहे. नागपूर महानगरपालिकेचा 74वा स्थापना दिवस रविवारी उद्या 2 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका 74 वर्ष पूर्ण करून 75व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मनपा स्थापनेच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे रविवारी 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयामध्ये आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या नागरिकांच्या सेवेत पौरजनहिताय हा ब्रीदवाक्य घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या महापालिकेनं महत्वाचा टप्पा आज गाठला आहे. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर उद्या सकाळी 9:30 मनपा स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी हे राहतील. मुख्य अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांची उपस्थिती असेल. नागपूर महानगरपालिकेची स्थापना 2 मार्च 1951 रोजी करण्यात आली होती. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत 54 महापौरांनी महापालिकेला सेवा दिली तसंच 51 आयुक्तांनी महापालिकेची प्रशासकीय धुरा सांभाळली. आज चित्रपट असो वा कुठलेही शिक्षण क्षेत्र तंत्रज्ञानाच्या प्रभावानं सारे भारावले आहेत आणि परिणामी चित्रपटातील कलात्मकता हरवली. सर्जनशीलता समाजासाठी आवश्यक असते आणि समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब चित्रपटातून उमटावे अशी समाजात अपेक्षा असते. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सामान्यांचा आवाज बुलंद व्हावा आणि तो राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा हा चित्रपट निर्मिती मागचा मुख्य हेतू असल्याचं प्रतिपादन 12 राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मभूषण जाहनू बरुआ यांनी येथे केले. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सांस्कृतिक कार्य विभाग पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्यानं आयोजित नागपूर एडिशन 23वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आज शनिवारी आयोजित मास्टर क्लास दरम्यान प्रख्यात दिग्दर्शक आणि पिफचे संचालक डॉ जब्बार पटेल आणि पिफचे क्रिएटिव्ह हेड आणि फिल्मगुरू समर नखाते यांनी जाहनू बरुआ यांच्याशी संवाद साधला. सामाजिक जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यातील ज्या मुलांकडे घरी संगणक सराव करण्यासाठी सोय नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण मिळावं तसंच नागपूर जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत करून या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं गरीब गरजू आणि होतकरू अशा वंचित मुलांना संगणक शिक्षण सुविधांसह सुसज्ज बसमध्ये पूर्ण प्रवेश मिळावा आणि शाळा सोडलेल्या मुलांना शाळेत परत जाण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं विंग्स फ्लाय हाय या प्रकल्पाच्या अंतर्गत एलकेम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर आणि सह्याद्री फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद हायस्कूल निलडोह तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे संगणक प्रशिक्षण बसचे उद्घाटन डॉ कैलाश उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या हस्ते आणि सिद्धेश्वर कलुसचे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधान परिषदेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी यांची नियुक्ती आणि नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिवस उद्या अमृत महोत्सवी वर्षात होणार मनपाचे पदार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.